सुपर हिट्स 93.5 एफएम पर मैं हूं अभिनीत, आपके साथ वेलकम करता हूं आप सभी का सुपर हिट गानों के बाद। नवरा बायको मध्ये कुठल्याही कारणावरनं भांडणं होऊ शकतात, त्यांना असं काही स्पेशल कारण लागत नाही, छोट्या छोट्या गोष्टीवरनं पण यांच्यामध्ये खटके उडतात। सो आज मी तुम्हाला विचारलं की नवरा बायको मधलं असं एक फनी भांडण जे तुमच्यामध्ये झालं असेल किंवा तुम्ही कुणाचं पाहिलं असेल, मला फोन आला, ऐकत मला कोणी कॉल केलाय।
अभिनेत, विनायक शिंदे बोलतोय।
बोला विनायक जी, काय मग कुठल्या कारणावर तुमचं भांडण होतं?
अरे रोज संध्याकाळी थकून जातो मी घरी कामावरला, आणि घरी गेल्याच्या नंतर जेवण केल्यावर झोपावं असं वाटतंय, तर बायको मागे किरकिर लावते डोक्याला की ते मुलांचा अभ्यास पहा, मुलांचा अभ्यास घ्या, ते झोपायलेत त्यांना पाहून घ्या आधी। आता ह्या गोष्टीमुळे नाही का एवढे भांडणं होतात, मग 4-5 दिवस आमचं नाही का बोलणंच बंद होऊन जात।
अच्छा, रुसवा फुगवी। मग
रुसवा फुगवी
ओके,
हे शुल्लक कारण आहेत। आता ते घ्यायला तर हवंय मला, पण होत नाही का? तर दिवसभर माणूस थकून येते, बाहेर तर टेन्शन राहते, हे ह्या पण गोष्टी समजून घ्यायला पाहिजे ना बायकांना सुद्धा।
समजून घ्यायला पाहिजे पण समजून घेत नाही ना,
घेत नाही।
अच्छा, मग या गोष्टीवर तुमच्या दोघांमध्ये खटके उडतात?
हा, रोज म्हणजे 8-15 दिवसाला एक वेळेस उठतात।
अच्छा ओके, की मुलांचा अभ्यास तुम्ही घेत नाहीत म्हणून?
घेत नाही म्हणून, बस एकच कारण आहे आम्हाला। आमच्या भांडणामध्ये दुसरं कारणच नाही, आम्हाला भेटतच नाही।
सांगा मला की नवरा बायको मधलं असं एक फनी भांडण जे तुम्ही पाहिलं असेल किंवा तुमच्या पार्टनर सोबत तुमची अशी भांडण होत असतील, मला कॉल करायचा नंबर आहे माझा 9607007935 9607007935। हा माझा नंबर आहे, फटाफट नंबर डायल करो और बात करो मुझसे। 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत, आपके साथ बजाते रहो।